आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये। मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये। कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं। उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला। भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे। उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं। 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले।
2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है। क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है। मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ।
प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली। तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला। नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला। दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाले. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.